Sarvabandhu Ani Bhaginino Jai Bhim. So tonight we have some competition from Bollywood. I think that everything I've been saying about Bollywood is worried then. So they've sent their music up here to disturb us. But we're very strong. And we're not going to be put off by that. And this is really what the world is like. The world is always with us. It's always trying to disturb us in our efforts for the Dhamma. But we just have to be determined, we just have to go forward. Zindagi mushkil hai. I'm sorry, I don't know the Marathi for that. Jeevan
kathinai.
Jeevan kathinai. So, tonight we're halfway through our journey. And sometimes when you're halfway through your journey, it's good to just see where you've come from. And then to see where we're going to. So you remember that we started by looking at what Bamasaheb dreamed of. He wanted a new India. Indeed, a new world he wanted. Instead of all the divisions and oppressions of caste, he wanted liberty, equality and fraternity for all Indians. He struggled all his life to this end. And he was quite successful. There's been a tremendous change in the lives of many people in Maharashtra. So many people now have good education. So many people have good jobs. But there's so much more to do. There's still many people who don't have that advantage. And there's still so much to do. But more than anything, this caste mentality still dominates Indian life. Baba Sahib established the Constitution of the Republic of India. And he based that constitution on the principles of liberty, equality and fraternity. But he knew that was not enough. There can be a revolution in the law. But without a revolution in the minds of citizens, that's not enough. So he turned to the Buddha Dhamma. He saw that the greatest thing the Buddha has taught the world is that the world can only be reformed by the reform of the mind of man. This is what he said in the last weeks of his life. And he saw that liberty, equality and fraternity would come to India if people followed the path of the Buddha. So that was Baba Sahib's aim. And this was his method. But there's still so much to do. So few people have embraced the Buddha Dhamma. Although there are many other people in India with a mind of liberty, equality, and fraternity is not enough. The overwhelming majority still see things in terms of the old inequality.
आताही बहुसंख्येत जे लोक आहेत ते आताही असमानतेचा दृष्टिकोन बाळगून आहेत असमानतेने ते वागत आहेत.
We still need to struggle socially.
सामाजिक संघर्ष अजूनही आपल्याला करावा लागणार आहे.
We still need to struggle politically.
राजकीय संघर्ष अजूनही आपल्याला करावा लागणार.
There's still a great need for people to get a really good education.
अजूनही म्हणजे अनेक लोक आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे.
Somebody was just reminding me of that, sir, before this talk. Buddhists and people from the scheduled caste need to get into the commanding positions of Indian life.
आता जे बौद्ध आहेत आणि इतर जे मागासवर्गीय आहेत त्यांना जे काही चांगल्या पदावरच्या नोकऱ्या आहेत त्यांनी मिळवल्या पाहिजे.
So there's so much to be work to be done of this kind.
आता या क्षणी खूप काही काम करणं अजून बाकी आहे.
But there's even more work to be done in creating that revolution in people's minds.
परंतु लोकांच्या मनामध्ये ही क्रांती आणण्यासाठी खूप त्याच्यापेक्षा अधिक कार्य करण्याची गरज आहे.
And that revolution in people's minds comes through the Buddha Dhamma.
आणि लोकांच्या मनामध्ये जी क्रांती होते ती बुद्ध धर्माच्या मार्फत होते.
So this is the work that is now in our hands.
आणि हे जे कार्य आहे हे आपल्या हातात आहे.
I often think that if Balasaheb had just lived for 5 more years, that revolution would have started in a big way.
जर बाबासाहेब केवळ 5 वर्ष अजून जर जिवंत असते तर ही जी काही क्रांती आहे फार मोठ्या प्रमाणात घडली असती.
He would have been able to bring so many more people to the Buddha Dhamma.
त्यांनी अनेक लोकांना बुद्ध धर्मामध्ये आणलं असतं.
He would have created an unstoppable momentum.
आणि त्यांनी अशी एक म्हणजे गती निर्माण केली की त्याला कोणी थांबवू शकलं नसतं.
It would have been impossible for anybody to turn back that Dhamma revolution.
आणि ही जी काही धर्मक्रांती आहे ती कोणी म्हणजे त्याला मागे आणू शकलं नसतं.
But he died just 5 weeks after conversion.
परंतु अगदी 5 आठवड्यानंतर ते आपणामधून निघून गेले.
But that doesn't mean the end.
परंतु याचा अर्थ शेवट झाला असा नव्हे.
We heard a daughter of Bhimraj singing just now.
आता आपण भीमरावची जी पुत्री आहे तिला आपण गाताना ऐकलेला आहे.
I felt so pleased, so proud when I saw her saying, I am a daughter of Bhimraj.
आणि मला अतिशय अभिमान वाटला, अतिशय आनंद झाला ती म्हणत होती की मी भीमरावाची पुत्री आहे.
We are all sons and daughters of Bhimraj.
आपण सर्वजण भीमरावाचे पुत्र आणि पुत्री आहोत.
Even an Englishman is a son of Bhimraj.
आता मी सुद्धा मी इंग्लिश माणूस आहे परंतु मी भीमरावाचा पुत्र आहे.
It's in our hands now.
हे आता आपल्या हातात आहे.
When the father and mother go, it's up to the sons and daughters to finish their work.
जेव्हा माता पिता निघून जातात तेव्हा पुत्र किंवा पुत्रींच्या हातात असतं त्यांचं जे काही कार्य आहे ते पूर्ण करणे.
So it's in our hands now.
आता हे आता आपल्या हातात आहे.
This work of changing the mind of India.
तर आपलं कार्य आहे की भारतातील लोकांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून
आणणं. आणि
हे करण्यासाठी आपण कृतसंकल्प आहोत.
फर्स्ट ऑफ ऑल चेंजिंग आवरसेल्व्स.
पहिली बाब म्हणजे आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत.
वर्किंग ऑन आवरसेल्व्स थ्रू शील समाधी प्रज्ञा.
आपण स्वतःवर शील समाधी प्रज्ञेच्या माध्यमाने कार्य करणार आहोत.
वी कांट चेंज अदर पीपल if we can't change ourselves.
आपण इतरांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकत नाही जोपर्यंत आपण स्वतःमध्ये परिवर्तन आणत नाही.
Then forming sangha.
त्याच्यानंतर संघाची निर्मिती करणे.
Then sharing dhamma with other people.
आणि मग धम्म इतरांसमवेत वाटून घेणे.
Not just keeping it to ourselves.
आपण केवळ आपल्या पुरतं त्याला मर्यादित ठेवायचं नाही.
I sometimes think that the Buddhists of Maharashtra, they think the dhamma is just for them.
आणि कधी कधी मला असं वाटतं की महाराष्ट्रातील जे बौद्ध आहे कधी कधी धम्म ते केवळ आपल्या पुरतच मर्यादित ठेवतात.
But it belongs to all Maharashtrians.
परंतु हे सर्व महाराष्ट्रीय लोकांसाठी आहे.
It belongs to all Indians.
सर्व भारतीय लोकांसाठी आहे.
It belongs to the whole world.
हे सर्व जगातील लोकांसाठी आहे.
So you must share it.
तुम्ही हे इतरांसोबत वाटून घेतलं पाहिजे.
This is your duty.
हे तुमचं कर्तव्य आहे.
But then fourthly, we must help those who are suffering.
आणि चौथी बाब म्हणजे जे दुःखात आहे त्यांना आपण मदत केली पाहिजे.
We must do what we can to lift people out of their suffering.
जे आपण करू शकतो ते आपण केलं पाहिजे लोकांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी.
So we saw over the first 4 days, over the first 3 days, that we need to change ourselves. By practicing Shila, Samadhi, Prajna. And there's a lot of hard work to do on ourselves. I was very pleased this afternoon. I met with some lady Dhamma Mitras. And one of them said to me, I want to be an arahat. I want to be enlightened. Well, people don't often say that sort of thing. But when you say Buddhang Saranang Gacchami, that's what you're really saying. You're saying, I want to be a Buddha. Because that's the nature of the Buddhist religion. You're not seeing the Buddha as up here and always separate from you. You're seeing the Buddha as yourself in the future. But there's a lot of work to do. We've got to change ourselves. If you want to make a golden Buddha Rupa, well, you start with the rock. The gold is inside the rock. You have to melt the rock so the gold comes out. Then you have to work the gold into a Buddha Rupa. We're just lumps of rock. There's gold inside us. But we've got to heat ourselves up so the gold comes out. We heat ourselves up with Shila, Samadhi, Prajna. So we've got a lot of work to do. We've got so much to do to make our own minds into the minds of liberty, equality, and fraternity. And Baba Sahib said that Buddhism is a religion very difficult to practice. But we don't want it easy, do we? We don't want easy solutions. We want the highest possible human achievement. We want to aim at the stars. We don't want something that's just small and easy. That's why Baba Sahib gave us the Buddha Dhamma. It's a difficult religion, but it takes us to the highest point in the universe. So we've taken on this difficult religion. And we've got a lot of work to do in Shila, Samadhi, Prajna. And we need help. We don't need saving. We're human beings. We've got human dignity. We don't want somebody else to do the work for us. But we need help. We need support, we need friendship. We need somebody to teach us the way. Then we will follow it for ourselves. So in a word, we need the Sangha. So we talked quite a bit about what Sangha means yesterday. We talked about the need for Sangha for each of us. But I'm briefly going to go over that again. And then I'm going to talk about what we can actually do to create Sangha.
आपण स्वतः संघ निर्मितीसाठी वास्तविक काय करू शकतो हे मी सांगणार आहे.
So this talk is going to end with some very practical points which I hope that you'll put into practice.
आणि मला असं वाटतं की हे जे प्रवचन आहे शेवटी अतिशय जे व्यावहारिक मुद्दे आहेत त्याच्याने मी संपवणार आहे आणि त्याची आपल्याला जीवनामध्ये फार मोठी मदत होऊ शकते.
And in fact the women Dharma Mitras asked me today how do we form these sanghakulas.
आणि वास्तविक महिला धर्म मित्रांनी मला विचारलेलं आहे की आम्ही कशा प्रकारे संघ निर्माण करू शकतो.
So this is my answer to you.
तर माझं हे तुम्हाला उत्तर आहे.
So we want to develop sangha because we need that support and encouragement and guidance.
तर आपल्याला संघाचा विकास करावा वाटतो कारण आपल्याला त्याच्यातून सहकार्य पाहिजे त्याच्यामधून आपल्याला काहीतरी प्रोत्साहन पाहिजे.
But let's just remind ourselves what we mean by sangha.
परंतु परत मला तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते संघ म्हणजे काय.
I suggest we can think of four different levels of sangha.
तर मी असं सांगू शकेल की चार वेगवेगळ्या संघाच्या पातळ्या आपण पाहू शकतो.
First of all, there's the sangha to which we go for refuge.
तर पहिली बाब म्हणजे संघ आहे ज्याला आपण शरण जात असतो.
That's not the Bhikshu Sangha, it's not the Trailokya Bodha Mahasangha.
तो काय भिक्षु संघ नसतो किंवा त्रैलोक्य बौद्ध महासंघ नसतो.
They can't be they're not transcendental refuges.
तर ते आपले काही लोकोत्तर असे शरणस्थान नाही.
They can help us.
ते आपल्याला मदत करू शकतात.
But we cannot ultimately rely on them.
परंतु अंतिमता त्यांच्यावर काही अवलंबून राहू शकत नाही.
But we can't rely on them because they consist of human beings with their ignorance.
आपण त्यांच्यावर अवलंबून राहू शकत नाही कारण ते मानव आहेत आणि त्यांच्यामध्ये अज्ञान आहे.
There may be some of them who are beyond ignorance, but we can't rely on that.
आता त्यांच्यापैकी काही लोक अज्ञानाच्या पलीकडे असतील परंतु त्यांच्यावरही आपण अवलंबून राहू शकत.
What we rely on, what we go for refuge to, is the transcendental sangha consisting of all the Buddha's enlightened disciples.
तर आपण कुणावर अवलंबून राहतो कुणावर आपण शरण जात असतो तर अशा प्रकारचे लोकोत्तर जे संघाचे सभासद आहेत जे स्वतः बुद्धत्वाची ज्यांनी प्राप्ती केलेले आहे त्यांना आपण शरण जातो.
You can all hear me, can you? At the back, you can hear?
तुम्ही ऐकू शकता का?
Yes? Good. Okay. I'm worried that they're going to distract us, but just carry on. So we need the transcendental sangha. This is the sangha we go for refuge to. And it represents the ideal of spiritual friendship.
आणि ते आपल्याला जे आध्यात्मिक कल्याण मित्रता आहे त्याचा आदर्श आपल्या पुढे दाखवतात.
इट रिप्रेझेंट्स द आयडियल सोसायटी.
ते आपल्याला एक आदर्श समाजाचा नमुना दाखवत असतात.
ऑल दोज एनलाइटेड डिसिपल्स थ्रूआउट स्पेस थ्रूआउट टाइम दे लिव टुगेदर इन परफेक्ट हार्मनी.
तर जे काही बुद्धत्व प्राप्त केलेले लोक होते या अवकाशामध्ये या जगामध्ये अतिशय सुसमाधाने ते नांदले.
दे बियॉन्ड इग्नोरन्स.
ते अज्ञानाच्या पलीकडे आहेत.
And because they're not ignorant, they don't fight each other.
आणि आता ते अज्ञान नसल्यामुळे ते आपसामध्ये भांडत नाही.
They don't quarrel with each other.
ते एकमेकांचे काही झगडत नाही.
They work in harmony together because their hearts are united.
आता ते अतिशय सुसमाधाने कार्य करतात कारण त्यांचं जे हृदय आहे ते अतिशय एक असतं.
So we need that sangha.
तर आपल्याला असा संघ पाहिजे.
We need to remember that sangha.
आपल्याला अशा संघाची आठवण करणं गरजेचं आहे.
When we say Buddham Saranam Gacchami, we need to reflect on that transcendental sangha.
जेव्हा आपण बुद्धं शरणं गच्छामि म्हणतो तेव्हा आपण हा लोकोत्तर जो संघ आहे त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे.
We need to draw strength and inspiration from that sangha.
त्या संघापासून आपण शक्ती घेतली पाहिजे. त्या संघापासून आपण प्रेरणा मिळवली पाहिजे.
So that's the highest level of sangha.
तर हा अतिशय उच्च प्रकारचा संघाचा स्तर आहे.
But there's another level of sangha.
आता संघाचा एक दुसरा स्तर आहे दुसरी पातळी आहे.
Throughout history, throughout space, there are beings who are striving on the Buddhist path.
आता इतिहासात जर आपण पाहिलं जगात आपण पाहिलं तर असे लोक होते जे बौद्ध मार्गावर आरूढ झालेले होते.
There are men and women for thousands of years all over the world who strived for goodness.
स्त्री आणि पुरुष हजारो वर्षापासून या चांगल्या मार्गावर ते जाण्याचा प्रयत्न करीत होते.
They may not be enlightened.
कदाचित त्यांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली नसेल.
Many of them didn't reach that level yet.
त्या पातळीपर्यंत त्यापैकी बहुतेक लोक पोहोचले नसतील.
But they had great faith in their heart and they worked hard for the Dhamma.
परंतु त्यांच्या हृदयामध्ये खूप श्रद्धा आहे आणि धम्मासाठी ते अतिशय कठोर परिश्रम घेतात.
You think one time in at the time of Samrat Ashok most people in India were Buddhists.
आता सम्राट अशोकाचा जो काळ होता त्यावेळी बहुतेक लोक बौद्ध होते.
It must have been a wonderful land at that time. We hear that the emperor himself established even hospitals for animals. It was that sort of country where even the animals were cared for. So many people at that time practiced the Buddha Dhamma. Most of Asia was Buddhist. So there have been millions and millions of people following the path of the Buddha throughout history. And in fact, even now, there are crores and crores of people who practice the path of the Buddha. And they are all our brothers and sisters. They're all striving like we are to bring peace and harmony to this suffering world. Even in my own country in England, well, there aren't many Buddhists, but there are quite a number. In America, there are quite a lot of Buddhists. So all over the world, there are people who are turning to the path of the Buddha. And they may do it in very different ways to us. But they're all following in the footsteps of the Buddha. So we can be aware of that vast worldwide community. Anybody who's got anything of the Buddha in their heart, this is the Mahasangha. It consists of all those who to any extent take the Buddha as their teacher. So I think it's important that we draw strength from knowing that there are Buddhists all over the world who are our brothers and sisters. And in fact, we need to experience our sympathy with them very deeply. But then there's a third level of Sangha. There are quite a number of different groups and organizations like our own Trailokya Buddha Mahasangha. Particular orders and communities of people following a particular way of practicing the Buddha Dhamma. In our own Trailokya Buddha Mahasangha, well, we have different levels of involvement. Those of us who are Dhammacharis and Dhammacharinis wearing these kesas, we've been through a long training and testing. When we've been accepted as members of that order. But then there are a number of people who are closely associated with us who we call Dhamma Mitras. They are people who declare themselves to be Buddhists, who are willing to practice the Buddha Dhamma, especially by following the precepts. And who feel that this is their particular spiritual home. So we provide some facilities for them and opportunities for them to train in the Buddha Dhamma. But then beyond that, we say that anybody who comes to us is with us. You've all come into association with us. So we regard you as our friends. So you too are part of our family. If you want to move more deeply into association with us, you're very, very welcome. But if you want to go in another direction, we're happy about that too. We don't think that we are the only true Buddhist order. We believe that there are many, many different orders and communities that are working hard and well for the sake of the Buddha Dhamma. Each of them has its own approach, its own language, its own teachings. None of them is the only right one. And they each have their virtues, perhaps they even each have their faults. This is the nature of the Buddha Dhamma. It doesn't say there's only one way. There are many ways of going for refuge to the Buddha Dhamma and Sangha. You could say there are as many ways as there are hearts of men. But we can have many different dishes at a meal. We don't say we only eat the bindi, we're not eating anything else on that plate. We'll eat anything that's there. All the different dishes make up the great richness of the feast. So there are many different Buddhist communities, and they all add to the richness of the Mahasangha. So we can be proud and pleased with our own community. And at the same time rejoice and be pleased with other communities. This is part of the reason why I came to the Buddha Dhamma. This is partly why I came to the Buddha Dhamma. In the religion I came from, it was said there was only one true path. And there were many different churches. And each church said, we are the true one. Everybody else is going to hell. Well, that just seems silly to me. But life isn't so simple, not so easy. There's so many different ways of going forward. So we welcome the great variety of different Buddhist communities and groups and organizations. It's very helpful to be associated with one of these larger groupings. We're able to bring quite a lot of resources together. We're able to have international cooperation. We're able to have broader horizons. Just think, if we didn't have this international order, I would never have been here with you. I would be the loser. Maybe you'd lose something too, I don't know. But I would certainly have lost something. I would have missed broadening my horizons about what human life is. I would have missed having such a deep association with people from a background completely different from my own. I feel such a deep connection with you. It's a miracle. I come from the people who used to rule India. And you kicked us off because we didn't care for you properly. But somehow or other I've got this very, very deep connection with you and I feel you're my brothers and sisters. My life would be so much poorer without that connection. Some of my closest, some of my best friends now are in India. So this is what this international association gives us. This larger, this broader order, it means that we see life beyond our own particular area. So I rejoice in this community that I'm a member of. Somehow I've come here and I'm able to talk to you. You've been coming back night after night, so I assume you appreciate what I'm saying. What a human miracle this is that we're talking together tonight. And this is part of what these larger communities give us access to. We can bring resources to use here in India. My Indian friends, when they come to England, they bring something very special there. They bring a vision of the social dimension of Dhamma. People in England don't tend to think in that way. But my Indian friends, when they come to England, they're able to communicate Baba Saheb's vision of the social dimension of Dhamma.
तर माझे मित्र भारतातले जेव्हा तिथे येतात तर बाबासाहेबांचा बुद्ध समाजाची जी सामाजिक दिशा देण्याची दृष्टी होती ते तिथे लोकांना सांगत असतात.
And they're also able to bring with them that special Indian warmth of heart.
आणि त्याचबरोबर ते आपल्या सोबत विशेष म्हणजे भारतीय लोकांचा जो उबदारपणा असतो उबदार हृदयाचं ते तिथे घेऊन येतात.
And to shine the sun of their hearts in that cold and dark climate.
आणि अतिशय थंड अतिशय अंधारलेल्या अशा त्या वातावरणामध्ये त्यांच्या हृदयाचा जो काही प्रकाश आहे तो प्रकाश तिथे ते आणत असतात.
So there are many advantages to this kind of larger organization and community.
तर हा मोठा जो काही संघ आहे असा मोठा संघ असण्याचे आपल्याला अनेक प्रकारचे फायदे आहेत.
But none of them have an exclusive claim to be the only Buddhist Sangha.
परंतु तरी आपण असं म्हणू शकत नाही की हा केवळ एकच संघ आहे.
They're part of the larger Mahasangha.
तर हा सुद्धा जो मोठा एक महासंघ आहे त्याचाच एक भाग आहे.
So far we've got first of all the transcendental Sangha.
तर पहिली बाब म्हणजे आपण पाहिलेलं आहे की लोकस्तर संघ असतो.
And we look to that for inspiration and example.
आणि आपण त्याच्याकडे एक आदर्श म्हणून एक प्रेरणा म्हणून पाहत असतो.
And then we've got the Mahasangha.
And त्याच्यानंतर मग आपण महासंघ पाहिलेला आहे.
And we have with that a sense of solidarity with all Buddhists throughout space and time.
आणि मग आपण पाहतो की जगामध्ये जे काही सगळे बौद्ध आहेत त्या बौद्धांशी आपण कुठेतरी आपला नाता पाहतो.
We have a sense that we're part of something much greater than ourselves.
आणि मग आपण पाहतो की जे आपण काय आहोत ते अतिशय विशाल अशा एका भागाचे एक सदस्य आहोत.
Then thirdly we have the Sangha in the sense of a particular order or community.
आणि तिसरी बाब आपण पाहिली की एका विशेष प्रकारचा संघाचे आपण घटक असतो.
And that order and community has a particular line of teaching and practice.
आणि हा जो संघ असतो त्याची एक विशिष्ट प्रकारचा जो संघ असतो.
It can bring together resources and people.
आणि मग लोक आणि संसाधन तो निर्माण करीत असतो.
And it can cross cultural boundaries.
आणि त्याचबरोबर जे काही सांस्कृतिक म्हणजे जे काही आहे त्याच्या पलीकडे आपण जातो.
So we've got these three kinds of sangha.
तर आपल्याला अशा प्रकारचे तीन प्रकारचे संघ आपण पाहिले.
But there's one more kind that perhaps is the one that's most significant to us.
तर अजून एक प्रकारचा संघ आहे आणि कदाचित आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
We need our own close sanghakula.
तर आपल्याला स्वतःचा अतिशय जवळचा एक संघकुल पाहिजे.
We need people around us who are our brothers and sisters in our own daily lives and practice.
तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आपण आचरण करतो तेव्हा अतिशय निकटता जवळता आपल्याला आता मित्रांचा एक संगकुल पाहिजे.
If we really want to practice the Dhamma, we've got to make everything we do into the Dhamma.
जर आपल्याला धर्माचं आचरण करायचं असेल तर जे काही धर्मासाठी आवश्यक आहे ती प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे.
I was talking with a lady Dhamma mistress about cooking as a spiritual practice.
आता मी महिला धर्म मित्रांशी बोलत होतो आणि मी सांगत होतो की स्वयंपाक करणं म्हणजे आध्यात्मिक आचरण.
There's a very important Japanese text called Advice to the Zen Cook.
तर एक अतिशय प्रसिद्ध असं एक जापानी पुस्तक आहे, जैन पुस्तक आहे. तर ते सांगतात की जे काही स्वयंपाक करणार आहे त्यांच्यासाठी सल्ला.
And that's how cooking can take you to enlightenment.
आणि मग स्वयंपाक करणं तुम्हाला बुद्धत्वाकडे कसं घेऊन जाऊ शकतं.
Well, it's the same with every action we undertake.
तर प्रत्येक गोष्ट प्रत्येक कृती करतो त्याला हे लागू पडतं.
Accountancy and enlightenment.
आता समजा अकाउंट ठेवणं म्हणजे हे सुद्धा बुद्धत्वाचा मार्ग.
Whatever it is that we do, there's a way in which that can be made into a spiritual practice.
जे काही आपण करतो तिथे आपण आपलं आध्यात्मिक आचरण करू शकतो.
But that needs a lot of help, it needs a lot of support.
परंतु याच्यासाठी खूप मदतीची गरज आहे, खूप काही आपल्याला सहकार्य मिळालं पाहिजे.
So you need people around you who support you in your spiritual efforts.
तर तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला असे लोक पाहिजे जे तुम्हाला मदत करू शकतील.
So I'm going to talk tonight about how you form a local sangha circle.
तर आता आज यावर बोलणार आहे की तुम्ही कशा प्रकारे स्थानिक असा तुमचा एक संघ निर्माण करू शकता.
And then I'm going to say what you might do when you meet in that circle.
आणि मग त्या सर्कल मध्ये जेव्हा तुम्ही भेटाल तेव्हा तुम्ही काय करू शकाल हे मी तुम्हाला सांगणार.
So I'm going to give you some very practical suggestions.
अतिशय व्यावहारिक अशा प्रकारचा काही मी तुम्हाला सल्ला देणार आहे.
But they're only suggestions.
परंतु केवळ माझे ते माझा तो सल्ला असेल.
They're just some ideas I've got. You need to think what's best for you.
आता माझे ते विचार आहेत, तुम्ही विचार करा पाहिजे की तुमच्यासाठी ते योग्य आहेत का.
So the rest of my talk is going to be about this practical advice on forming sangha circles, mandals or kulas or whatever you like to call them.
तर हा जो काही माझा आता प्रवचनाचा भाग असणार आहे तर याच्यावर असणार आहे की कशा प्रकारे तुम्ही हा संघकुल निर्माण करू शकता. आता तुम्ही त्याला मंडल म्हणता, संघकुल म्हणता, हे तुमच्यावर आहे.
And what I'm thinking of is a small group of people, maybe up to 7 or 8 people, who are a fixed set of people.
तर मी 6-7 अशा लोकांचा एक समूह असेल आणि तुम्ही त्यांच्यासोबत अशा प्रकारे कार्य करणार.
They're stable, they're consistent.
हां, तर ते सातत्याने एकत्र येऊ शकतील, सातत्याने एका ठिकाणी असतील.
So what are the reasons for forming such a group?
तर अशा प्रकारचा एक जो समूह आहे तो तयार करण्यासाठी म्हणजे काय मुख्य कारण आहे.
What are its objectives?
त्याचे उद्देश काय आहे.
Well, first of all, gives you encouragement and inspiration.
पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते.
It's so difficult to practice Dhamma.
धम्म आचरण करणं फार कठीण आहे.
If there are people who are practicing the Dhamma with you, you'll find yourself much more encouraged to keep going.
जेव्हा तुमच्या समवेत अशा प्रकारचे लोक असतात जे धम्माचं आचरण करतात तेव्हा तुम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं आणि तुम्ही पुढे पुढे जात असता.
If you meditate together, you'll probably find it much easier to meditate.
आता जर तुम्ही एकत्रितपणे ध्यान करत असाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की तुम्हाला ध्यान करणं अधिक सोपं वाटतं.
If you study together, you'll find it much easier to study.
जर तुम्ही एकत्र अभ्यास करीत असाल तर तुम्हाला असं दिसेल की तुम्हाला अभ्यास करणं सोपं वाटतं.
You can encourage each other.
तुम्ही एकमेकांना प्रोत्साहित करू शकता.
But sometimes you lose your inspiration.
कधी कधी तुमची प्रेरणा समाप्त होते.
But somebody else in the group will be inspired and re-inspire you.
आणि मग कोणीतरी त्या समामधून येऊन तुम्हाला परत नव्याने प्रेरणा देतो.
So you can use the cooler to give you encouragement and inspiration.
तर मग हा जो काही तुमचा कूल आहे त्याचा उपयोग तुम्हाला प्रोत्साहन मिळण्यासाठी, प्रेरणा मिळण्यासाठी तुम्ही वापरू शकता.
Secondly, the cooler can help you to deepen your understanding of the Dhamma.
दुसरी बाब म्हणजे हे जे कूल आहे धम्माची तुमची समज जी आहे ती अधिक सखोल नेण्यासाठी तुम्हाला मदत करते.
You can listen to the Dhamma together.
तुम्ही एकत्र धम्म ऐकू शकता.
And then you can talk about the Dhamma together.
आणि मग एकत्र तुम्ही त्या धम्मावर चर्चा करू शकता.
So that will help you to really engage with understanding the Dhamma.
आणि मग याच्यामुळे तुम्हाला मदत होईल की खऱ्या अर्थाने धम्म समजण्यासाठी तुम्ही एकमेकांना मदत करू शकाल.
Thirdly, you can support and help each other in difficult times.
आणि तिसरी बाब म्हणजे जेव्हा
It's so easy to lose inspiration.
आता प्रेरणा हरवणं हे फारच सोपी अशी बाब असते.
पण जिंदगी मुश्किल है.
जीवन कठीण आहे.
जीवन
कठीण आहे.
Yes, so you need help when it gets difficult.
तर तुम्हाला अशा प्रकारे मदतीची गरज आहे जेव्हा आपल्याला खरंच फार कठीण वाटत
असतं. You need people who can lift you up, who can support you.
तर अशा प्रकारचे लोक आहे जे तुम्हाला त्याच्यातून बाहेर काढू शकतील, तुम्हाला मदत करू
शकतील. Bombay life is so difficult. Listen to it.
मुंबईचं जीवन किती कठीण आहे हे तुम्ही ऐका.
And you need help quite often.
आणि बऱ्याचदा तुम्हाला मदतीची गरज असते.
You need people who will give you real help.
आणि असे लोक पाहिजे जे खरंच तुम्हाला मदत करू शकतात.
Help in your ordinary life, let alone in your dhamma life.
तर सर्वसामान्य जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला मदत व्हायला पाहिजे, किंवा धर्म जीवनामध्येच नाही.
So the sangha kula can be a support of this kind.
तर संघ कुल अशा प्रकारे तुम्हाला मदत करू शकतो.
Then fourthly, the sangha kula can be your laboratory for developing the new society.
आता संघकुल म्हणजे चौथी बाब अशी होऊ शकते की तुमची एक प्रयोगशाळा असेल जिथे तुम्ही नव समाजाची निर्मिती करू शकाल.
If you're working closely with other people, you need to be in harmony.
जर तुम्ही काही लोकांसोबत अगदी जवळून काम करत असाल तर मग तुम्हाला सुसंवादाची गरज असते.
But what you'll find when you start to work together, it's not so easy to be in harmony.
आणि मग तुमच्या काय लक्षात येतं की जेव्हा तुम्ही एकत्रित काम सुरू करता तेव्हा अशा प्रकारे सुसंवाद ठेवणं फार कठीण असतं.
Tensions and conflicts will arise.
मग तिथं तणाव निर्माण होतो, काहीतरी गुंतागुंत निर्माण होते.
So you need to learn how to resolve these tensions and conflicts.
आणि मग हा जो काही संघर्ष निर्माण होतो, तणाव निर्माण होतो, त्याला कसं आपण सोडवलं पाहिजे ते आपण शिकायला लागतो.
Generally we don't have much skill in harmony.
बऱ्याचदा सुसंवाद निर्माण करण्यासाठी आपल्याकडे तेवढं कौशल्य नसतं.
You see there's so much in the Buddhist community in India.
भारतीय जो काही बौद्ध समाज आहे त्याच्यामध्ये आपण हे बहुधा पाहतो.
There's always new splits and divisions.
आणि बऱ्याचदा ते त्यांच्यामध्ये विभाजन होत असतात, तुकडे होत असतात.
There's always quarrels and conflicts.
आणि बऱ्याचदा भांडणं असतात, काहीतरी संघर्ष असतो.
This is a legacy of caste.
आणि हा आपला जणू काय म्हणजे दत्तळापासून आपला वारसा चालत आलेला.
This is one of the points of Babasaheb.
आणि बाबासाहेबांनी सुद्धा हा एक मुद्दा सांगितला होता.
Because caste separates and divides people, that mentality goes on inside us.
कारण जात काय करते, लोकांमध्ये विभाजन करते, त्यांना एकमेकापासून वेगळे करते आणि ती मानसिक प्रवृत्ती आताही आपल्यामध्ये कायम आहे.
Even when we work together, we start to form groups.
जरी आपण एकत्र काम करतो तर तिथे सुद्धा आपण अशा प्रकारचे गुट निर्माण करीत असतो.
I once heard somebody say, perhaps a little cynically, two Indians, two castes.
तर आता कुणीतरी कदाचित असं म्हणेल की जो खरा भारतीय तो तर खऱ्या अर्थात त्याच्यामध्ये जात
असतो. We even find that in our own order.
आमच्या संघामध्ये पण असं दिसतं.
We've had our own quarrels and arguments amongst us.
आमच्यामध्ये पण आमची काही भांडणं असतात, काही वादविवाद असतो.
And well, fortunately, no big splits we've had.
परंतु आता सुदैवाने मोठं काही विभाजन आमच्यामध्ये झालं नाही.
But yes, even in our own order, that sort of thing happens.
परंतु आता आमच्या संघामध्ये अशा प्रकारचे गोष्टी घडत असतात.
So we really need to learn how to be in harmony with each other.
तर खरंच आपण हे शिकलं पाहिजे की एकमेकांशी आपण सुसंवाद कसा ठेवू शकतो.
We really need to grow as individuals so we don't get into that sort of conflict.
तर खऱ्या अर्थाने व्यक्ती म्हणून आपण आपला विकास केला पाहिजे जेणेकरून असा संघर्ष निर्माण होणार नाही.
So you work with a small group of people to be in harmony.
तर तुम्ही एक छोट्या समूहासोबत काम करता, कार्य करता जेणेकरून तुम्ही सुसंवाद निर्माण करू शकता.
If we can't have 5 or 6 people in harmony, how can we have, what is it, 100 crore people in harmony?
आता 5-6 लोक जर सुसंवादाने राहत नसतील तर आता 100 करोड लोक सुसंवादाने कसं राहतील?
If we can't be in harmony, how can we have fraternity in the whole of Indian society?
तर आपण सुसंवादाने राहू शकत नाही तर भारतीय संपूर्ण समाजामध्ये बंधुत्व आपण कसं निर्माण करू शकतो?
So our sangha kula is a laboratory for the new India.
तर आपला हा जो संघ कुल आहे नवीन भारतासाठी आपली प्रयोगशाळा असणार आहे.
We're learning to resolve conflicts and differences peacefully.
तर आपण अतिशय शांततापूर्वक आपले जे काही संघर्ष आहे, आपला जो काही विसंवाद आहे तो घालवायला शिकतो.
The fifth reason for the sangha kulas is that they are a basis for working to share the dhamma and help other people.
आणि सहावी बाब म्हणजे अशा प्रकारचा संघकुल आपण निर्माण करतो आणि जे काही धम्माचं कार्य आहे त्या माध्यमातून आपण धम्म इतरांसमवेत वाटून घेतो.
So I think you can see that sangha kulas can be very powerful and effective tools for change. So that's why form Sanghakulas. That's the objectives of those Sanghakulas. Secondly, how to form them. So the first point is quite clear. It's up to you. Form them how you want to form them. They're self-regulating. They're self-regulating. They're democracy at work. Nobody's in charge. You don't need permission. Somebody came to me the other day and said, could we form a Sanghakula? So I said, no. I just said that to show that I don't have the power. It doesn't matter what I think. If you want a Sanghakula, you form a Sanghakula. You don't need my permission. If you're associated with TPMS, you don't need our permission to form Sanghakulas. You might want our advice, you might want us to be associated, but it's up to you what you do. Again, this is so important. What Indian society historically has taught us to do is to give other people responsibility for our lives. Baba Sahib gave it back to you. He gave you back responsibility for your own lives. But the habit is still there. People keep trying to give me responsibility for their lives. Oh, please, Subhuti, can you make my life lovely? Please make these people do this for me. I can't do anything, unfortunately, I'm not God. Honestly, if I was God, I would help you. But I'm just a human being, just like you. It's your lives, I can't sort them out for you. So in India, I think we need to have a much bigger accent on taking responsibility for our own lives. And not looking for other people to lead our lives for us. So you form a Sanghakula in the way you want to form it. Nobody else can tell you what to do or order you about. And it's the same inside a kula. There's no leader. Everybody's voice is heard. The whole point of a kula is for everybody to participate equally. This is the new society laboratory. This is liberty, equality and fraternity in practice. So yes, this is the first point. It's up to you. Now I can give you some suggestions, I can give you some of my experience. But it's up to you. So I hope that's understood quite clearly. No right, no wrong, you do it your own way. If I don't like it, well, I might tell you, but then you don't have to listen. And later I might have to say, you were right and I was wrong. So anyway, some suggestions, but I hope you understand the spirit in which I'm giving them. I've seen these Sanghakuls formed all over the world, and we know a little bit about what makes them work and what makes them not work. I think that's good if they're not too big. But at the same time, not too small. I'd say somewhere between 4 and 8 people. With 4 people, it's just enough for it to be easy for you to meet in numbers every now and again. If there are just 3 of you, well, one's away, it almost doesn't seem worth meeting. Okay, if there's only 2 of you, fair enough, that's enough. But better to be at least 4 or 5, I think. But then on the other hand, not too big. If there's more than 7 or 8, it's difficult for everybody's voice to be heard. I read somewhere that psychologists have found that beyond 7 people, it's quite difficult to treat everybody as an individual in a group. So enough people to give the meeting some energy and life. But not so many that you can't each of you have your voice heard. So between 4 and 8 I would suggest. So then who to have in your group? Not just the people you like. Not just the people who say yes to everything you say. Not just aple log. It should be open. Different types and kinds of people, if you can find them. Anybody who shares the broad objectives of the group and is willing to meet with you. It would be very good if there were people from different classes and backgrounds. Educated, not so educated. And then you're just meeting as human beings. It doesn't matter what your background is, what your education is, or anything like that. What it matters is you as an individual going for refuge to the 3 jewels. So the group agrees, each person who enters the group. Everybody agrees who comes. But yes, not too much just people we like. A little bit of variety of different kinds and types of people. And if in time we can, people from different communities. So we really begin to have fraternity. By rising above, beyond community and caste. And yes, the main thing is that people are dedicated to the Buddha, Dhamma and Sangha. And perhaps wants to carry out something like this action plan that I've been talking about. So, okay, that's who. Now it's quite good if you have a bit of an identity together. Quite good if you have an inspiring name. For instance, if it was a group of women, you could call yourselves the daughters of Bimra. Or the sons of Bimra. You could give yourselves a name that's inspiring to you. So that you have some sense of identity and common purpose. How often should you meet? It's up to you, of course. But I would suggest meeting weekly for at least 3 hours. Ideally, I think it'd be good to meet for a day each month. Be together for a whole day once a month. And then I suggest that every year you all went on Shabir together. You all go on the same Shabir, so you have the same experience which you can then live with for the rest of the year. So that's, I would suggest, a minimum. If you can meet every day, that would be even better. If you could live together, that would be best of all. It would be very good if young people did live together and share a common life. If you have that sort of experience when you do get married, you'll benefit very greatly from that community life. Now, one last point about how you do it. The circumstances of your group. You will have a relationship with other groups. You may have be affiliated to something like TBMSG. You may be affiliated to some other larger community or organization. But don't lose your initiative. Don't let TBMSG tell you what to do. Keep your initiative. Cooperate, but as equal partners. And the same goes for any other group that you're affiliated with. And work harmoniously with other such sanghakulas. Don't form into a separate caste. This is what happens. One cooler then becomes against all the other coolers. The habit is so strong. So all come together with different groups and put on some events together or whatever. So it's very good to have your own smaller grouping, but work in harmony with others. Okay, so then what to do when you do meet? What to do when you do meet? Well, the first thing is, it's up to you. It's up to all of you. Whatever you do, let everybody decide. And let all contribute. It's up to you. You could form a program that you all agree for several weeks or months even. Or you could just meet and see what you wanted to do when you met. But the important thing is not to just chit-chat. You could spend your whole time talking about what you saw in the cinema, what was on television. Or the sport, or the politics. And you can just lose your time in social chit-chat. So, as long as you don't do that, it doesn't matter what you do. What you could do is do some practice together. It'd be very good to do puja together regularly. And share your feeling for the Buddha, Dhamma and Sangha through puja. You're not worshipping a god, of course, you're just developing those emotions. So you can do puja together and inspire each other through the puja. You can meditate together. You can support each other by meditating together. You could listen to the Dhamma together. Or read Dhamma words. You could even listen to watch the VCDs of these talks. That would be a very good way to start a Sangha Kula. Because then you could get a clear idea of what it is you're doing together. So then, thirdly, or rather next, you could report in to each other about your own lives. But not just the details, oh, I went to the shops and I did that. Oh, my boss said this to me. No, use your time better than that. Talk about your feelings in connection with the spiritual practices you're doing. Talk about how meditation is going. Talk about the Dhamma that you've heard. Say what you felt when you heard the Dhamma. What did you feel when you heard Subhuti talking about this subject? Did you feel inspired? Did you feel committed to that? Did you feel bored? You might not have been interested. But each of you can communicate your feeling. When you're talking about the Dhamma, you can say what was important about the Dhamma to you. And you can say what resolutions it brings up in you. So you talk about the Dhamma, what feelings it gives you. What is important is for you. And what you want to do about it. So I suggest from time to time you just report in this way. Maybe each of you takes about 15 minutes just to report in on your own response to meditation and to Dhamma. Then every now and again, maybe once a month, it's very good to have rejoicing in merits and confession. It's very good to rejoice in each other's merits. It's so easy for us to pick on each other's faults. If you ask me to find people's faults, I could do that so easily.
जर तुम्ही मला हे सांगाल की लोकांचे दोष दाखवा तर हे फार सहज मी करू शकेन.
But if you ask me to find people's good qualities, I have to think.
परंतु तुम्ही जर मला हे विचारलं की लोकांचा काहीतरी चांगला गुण सांगा तर मला विचार करावा लागेल.
So let's learn to concentrate on people's good qualities, not on their bad.
आणि मग तुम्ही हे शिकता की लोकांचे जे काही चांगले गुण आहेत ते पाहण्याचं तुम्ही शिकता तर त्यांचे जे काही वाईट आहे तेवढं तुम्ही पाहत नाही.
So I suggest a way you can do that.
आणि मग हे तुम्ही कसं करू शकाल ते मी सुचवितो.
So you think about somebody else in the group. And you remember something that happened, something they did or said that you want to rejoice in.
आता काहीतरी घडलं काहीतरी ते म्हटले किंवा काहीतरी कृती त्याची अजून घडली त्याचं तुम्हाला पुनरावलोकन करावं वाटतं ते आठवा.
And just in a few words you describe that incident or what they said.
आणि मग त्या प्रसंगी किंवा ते जे काही म्हणाले तो प्रसंग अगदी थोडक्यात तुम्ही सांगा.
So maybe they said something very very inspiring. Maybe they said, well, I really want to dedicate my life to Baba Sahib's work. So you say, well, when you said that, this is what I felt.
आणि मग तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही जेव्हा असं म्हटलं तेव्हा मला सुद्धा असंच वाटलं.
I felt so happy, so inspired.
मला अतिशय आनंद झाला, फार प्रेरणा मिळाली.
And then you say, well, what quality that expressed for you.
आणि मग तुम्ही म्हणाल की ही की कुठला म्हणजे तुमच्यामध्ये हा गुण आहे की ज्याच्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बोलू शकता.
In what way that was valuable for you.
आणि कुठल्या पद्धतीने हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.
When you said that I felt so happy and inspired because I really valued commitment to the Dhamma and to Baba Sahib's work.
जेव्हा तुम्ही असं म्हटलं तर खरोखरच धर्माबद्दल असं काहीतरी आपलं समर्पण असणं याबद्दल खरंच मला अतिशय त्याचं महत्व वाटतं.
So you rejoice in somebody's merits, you say what was important about, you say what you felt about that and what was important about it for you.
जेव्हा तुम्ही मग असं पाहता तर तुम्ही त्याचं पुनरावलोकन करता की जे काही त्यांनी म्हटलं त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्या गोष्टीचं महत्व वाटलं कुठली गोष्ट तुम्हाला आवडली.
So you can imagine if each person had their merits rejoiced in every month it would be a very happy group.
तर तुम्ही अशा प्रकारे पहा की प्रत्येक महिन्यामध्ये समूहामधल्या प्रत्येक लोकांचं आपण पुनरावलोकन करलं पाहिजे आणि अशा प्रकारे तो समूह अतिशय आनंदी होईल.
But there's something else important to say. After one person has rejoiced in another person's merits, something happens. So, Amoghasiddhi said he rejoices in my merits. Then I have to accept his rejoicing. I have to say, I accept your rejoicing in my merits. Otherwise, we don't accept it. We don't accept our own positive qualities.
नाहीतर मग आपण सुद्धा आपला जो काही विधायक असा गुण आहे तो आपण स्वतःही स्वीकारत नाही.
So then this confession.
आणि मग पाप दे.
We looked at this when we looked at Sheila.
मग आपण शिलाकडे पाहिलेलं आहे.
How important it is for us to acknowledge our own remorse for what unskillful action we performed.
आपण पाहिलेलं आहे की आपण स्वतः एखादी अकुशल कृती जर केली तर आपल्याला पश्चाताप होतो आपण ते स्वीकारत असतो.
So you briefly say what it is that happened.
मग तुम्ही थोडक्यात हे सांगता की काय घडलेलं होतं.
You tell your feelings about that.
त्याच्याबद्दल तुमच्या भावना कशा आहेत ते तुम्ही सांगता.
When I shouted at that person like that, when I think about that, I feel very, very upset and remorseful.
जेव्हा मी त्या माणसावर ओरडलो तेव्हा मला अतिशय म्हणजे वाईट वाटत आहे अतिशय मला पश्चाताप होत आहे या बाबीचा.
Then you say what you would have liked to have expressed what you would have liked to have done if you acted skillfully.
आणि मग तुम्ही हे सांगता की मी त्याच्यापेक्षा काय करू शकलो असतो कशा प्रकारे मी कुशलपणे ते बोलू शकलो.
I would have liked to have been kind to that person. They needed help at that occasion.
तर मला असं वाटतं की त्या प्रसंगी खरं म्हणजे मी अतिशय प्रेमाने वागलो असतो अतिशय करुणेने वागले असतो अधिक चांगलं झालं असतं कारण त्या माणसाला त्याची गरज होती.
Then you make a resolution not to act like that in the future.
आणि मग तुम्ही संकल्प करता की भविष्यामध्ये परत अशा प्रकारची मी कृती करणार नाही.
Everybody else accepts your confession.
आणि प्रत्येक जण मग तुमचं हे जे पाप देत नाही ती पाप देत ना ते स्वीकारत असतात.
Everybody else agrees to keep confidential what you've confessed.
आणि तुम्ही जी काही पाप वेदना केलेली आहे ती पाप वेदना तशाच प्रकारे गुप्त ठेवण्यासाठी प्रत्येक जण अशा प्रकारे सहमत होतो.
So if you could every month at least do this rejoicing in merits and confession there would be quite a big effect on each of you and on your life together.
तर प्रत्येक महिन्याला अशा प्रकारे तुम्ही पुण्यानुमोदन आणि पापयोजना करू शकलात तर तुमच्या प्रत्येकावर त्याचा खूप चांगला परिणाम होईल आणि समूह म्हणून सुद्धा तुमच्यावर खूप त्याचा चांगला परिणाम.
So one last point.
शेवटचा मुद्दा.
What to do when you can't reach consensus?
आता जेव्हा तुम्ही सहमत होत नाही, एकमताला येत नाही, तेव्हा काय केलं पाहिजे?
What to do when in your laboratory there's an explosion?
आणि जेव्हा तुमच्या प्रयोगशाळेमध्ये असा मोठा विस्फोट होतो तेव्हा काय केलं पाहिजे?
You know, in the chemistry laboratory you're pouring this chemical into that chemical.
आता तुम्हाला माहित आहे की प्रयोगशाळेमध्ये एक रसायन तुम्ही दुसऱ्या रसायनामध्ये घालता.
I used to love doing this when I was at school.
जेव्हा मी शाळेत होतो तर हे करणं मला फार आवडायचं.
But I used to learn what you could do to make a nice big explosion.
आणि मग मी हे शिकलो की मग मोठा जर स्फोट करायचा असेल तर मग काय केलं पाहिजे?
So what to do when there's an explosion in your new society laboratory?
आणि तेव्हा जेव्हा नवसमाजाच्या तुमच्या या प्रयोगशाळेमध्ये एखादा विस्फोट होतो तेव्हा काय केलं पाहिजे?
Sometimes it's very difficult to resolve disharmony.
काही वेळेस हा जो काही विसंवाद आहे हा घालवणं फार कठीण होऊन बसतं.
So that the answer is to ask for help.
तर याचं उत्तर असं आहे की कुणाची आपण मदत घेतली.
Turn to somebody who everybody respects in the group and ask them to come and help you listen to by listening to everybody.
आता तुम्ही मग अशा व्यक्तीकडे जाऊ शकता की तुमच्या समाजातील प्रत्येक व्यक्ती त्याचा आदर करतं जेणेकरून त्या व्यक्तीला आपण प्रत्येक जण आपलं म्हणणं सांगू शकतो.
It's not for them to judge or to resolve it, but they can help you to listen to each other.
आता ती व्यक्ती काही न्यायनिवाडा करणार नाही किंवा ते आपलं मत सांगणार नाही, केवळ तुमचं ते ऐकून घेऊ शकतं, तुम्हाला मदत करू शकतं.
So it's very good to have people that you can turn to who can help you to sort things out.
तर हे अतिशय चांगलं आहे की अशा प्रकारचे लोक तुमच्याकडे असले पाहिजे ज्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता, ज्यांची तुम्ही मदत घेऊ शकता.
But I've got one more piece of advice in this respect.
परंतु या संबंधाने अजून एक मला तुम्हाला सल्ला द्यावासा वाटतो.
Learn conflict resolution.
तर जे काही म्हणजे तुमचा संघर्ष आहे त्या संघर्ष आपण सोडवण्याचं शिकलो पाहिजे.
This is a skill that I wish many more people in India could have.
मला असं वाटतं की हे जे कौशल्य आहे तर अनेक भारतीय लोकांना हे ठाऊक असलं पाहिजे.
I've been strongly encouraging people in our order and movements to learn non-violent communication.
आणि अतिशय मी माझ्या संघातील लोकांना प्रेरणा देतो आहे की त्यांनी अशा प्रकारे नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन जे आहे ते शिकलं पाहिजे.
This is a way of communicating that was developed by an American psychologist.
तर एक संवादाची ही पद्धत आहे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ही शोधून काढलेली आहे.
I did a course with him in Bangalore just last week.
तर मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्यासोबत मी एक अभ्यासक्रम केलेला आहे बेंगलोर मध्ये.
And it's really remarkably effective.
आणि अतिशय म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा प्रभाव माझ्यावर त्याचा झालेला आहे.
So it would be very very good if quite a number of Buddhists learned this art.
आणि मला असं वाटतं की अनेक अशा बौद्धांनी ही जी कला आहे ही शिकून घेतली पाहिजे.
We can stop then so much quarreling amongst us.
आणि मग आपल्यामध्ये जी काही भांडणं आहेत ती भांडणं आपण थांबवू शकतो.
We can learn to resolve our conflicts peacefully to everybody's benefit.
आणि अतिशय शांततेने आपण आपल्यामध्ये जे काही संघर्ष आहेत ते संघर्ष अतिशय शांततेने आपण सोडवू शकतो.
So I really strongly recommend that at least one person in each sanghakula learns something like NVC, non-violent communication.
तर प्रत्येक संघकुलातील किमान एका व्यक्तीने तरी नॉन व्हायलेंट कम्युनिकेशन अशा प्रकारचं काही कौशल्य संपादन केलं पाहिजे.
So I've given you a little bit of advice, I've given you a little bit of a hint.
तर आता मी तुम्हाला काही सूचना केलेल्या आहेत, काही मार्गदर्शन केलेलं आहे.
इट्स व्हेरी इफेक्टिव्ह मीन्स ऑफ एक्सेलरेटिंग स्पिरिच्युअल प्रॅक्टिस.
तर आपलं जे आध्यात्मिक जीवन आहे त्याला गती देण्यासाठी ते अतिशय परिणामकारक अशी पद्धत होती.
इफ यू कॅन फॉर्म अ संघ मंडला यू विल फाइंड इट हॅज अ बिग इफेक्ट ऑन युअर होल स्पिरिच्युअल लाईफ.
जर अशा प्रकारे संघ मंडळ तुम्ही निर्माण केलं तर तुमच्या आध्यात्मिक जीवनावर याचा फार मोठा परिणाम होईल.
इट वोंट ऑलवेज बी इझी.
परंतु हे नेहमीच काही सोपं असणार नाही.
But spiritual life is not easy.
परंतु आध्यात्मिक जीवन काही सोपं नाही.
Life is not easy.
जीवन काही सोपं नाही.
So it won't be easy, but it'll be good work to do.
आता हे सोपं असणार नाही, परंतु हे अतिशय चांगलं कार्य असेल करण्यासाठी.
And by working in this way you'll go very deep in your own life and practice.
आणि अशा प्रकारे तुम्ही कार्य कराल तर तुमच्या जीवनामध्ये तुमच्या आचरणामध्ये तुम्ही फार सखोल जाल.
And you'll learn the skills of harmony which you can share with many other people.
आणि मग तुम्ही अशा प्रकारे सुसमाजाने जगण्याचं एक कौशल्य संपादित कराल आणि हे तुम्ही इतरांसमवेत वाटून घेऊ शकाल.
So I think that if this sangha is formed it will have a big effect. you'll get a lot of support and help. But you'll be also an example of harmony. Other people will see what you're doing and think, well, yes, this Dhamma life really works. People will be drawn to the Dhamma life. And then you can work together to share the Dhamma and to help those who are suffering. So I have a sort of vision of Bombay just full of small sanghas. And many sanghas working very strongly together. Hundreds of them, thousands of them. All linked together in harmony and cooperation. All these small sangha kulas working together with each other as well. And crossing the boundaries of community and caste.
आणि जो काही आपला समाज आहे जात आहे त्याच्या सीमेच्या बाहेर जातो.
डिस्ट्रॉय इनइक्वालिटी.
जी काही असमानता आहे त्याला नष्ट करते.
डिस्ट्रॉयिंग इनइक्वालिटी बाय कमिंग इनटू डीप कनेक्शन अँड कॉन्टॅक्ट विथ ईच अदर.
तर अशा प्रकारे एकत्रित येऊन एकमेकांशी अतिशय सखोल असं नातं निर्माण करून जी काही असमानता आहे त्याला ते नष्ट करते.
व्हेन यू टच ईच अदर्स हार्ट्स कास्ट एंड कम्युनिटी डोंट एक्झिस्ट.
जेव्हा तुम्ही एकमेकांच्या हृदयाला स्पर्श करता तेव्हा समाज किंवा जात इथं उरत नाही.
सो फॉर्मिंग दिस संघस कॅन बी अ व्हेरी पॉवरफुल टूल फॉर चेंजिंग इंडिया.
भारताला बदलवण्यासाठी अशा प्रकारे संघ जर आपण निर्माण केलं तर हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं साधन ठरणार.
अ व्हेरी पॉवरफुल टूल फॉर फुलफिलिंग बाबासाहेबस ग्रेट ड्रीम.
आणि बाबासाहेबांचं महान असं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी अतिशय महत्वाचं सशक्त असं साधन होईल.
सो आय गिव्हन यू अ रादर प्रॅक्टिकल टॉक टुनाइट.
तर आजचं हे अतिशय व्यावहारिक असं मी प्रवचन दिलेलं आहे.
आय होप यू फाउंड इट युजफुल.
मला आशा आहे की तुम्हाला उपयुक्त ठरेल.
Especially, I hope you'll put it into practice in your own way.
आणि मला विशेष म्हणजे असं वाटतं की तुमच्या पद्धतीने हे तुम्ही अंमलात आणाल.
जय भीम.
अतिशय सुंदर संघकुल.